नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नवी दिल्लींत राष्ट्रीय युवा दिसा निमतान जावपी विकसीत भारत युवा फुडारी संवाद 2025 ह्या कार्यावळींत तरणाट्यांक प्रेरीत करपा खातीर तयार केल्ल्या जायत्या कार्यावळींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज वांटेकार जाले. मोदी हांणी एका प्रदर्शनाक भेट दिवन तरणाट्या फुडाऱ्या कडेन संवाद सादलो. 3 दिसांची ही कार्यावळ शुक्रारा सुरू जाली. तातूंत तरणाट्यांक विकसीत भारता खातीर अभिनव उपाय सादर करपाची एक आगळीच माची मेळ्ळी. तंत्रगिन्यान, टिकाऊपण, बायलां सशक्तीकरण, उत्पादन, शेती अशा विंगड विंगड 10 विशयांचेर वांटेकारांनी बरयल्ल्या उत्कृश्ट निबंधांच्या संकलनाचें प्रकाशन करपाचें प्रधानमंत्री मोदी हांणी थारायलां. विकसीत भारत संवाद तरणाट्या फुडाऱ्यांक धोरण निर्माते तशेंच राष्ट्रीय आनी जागतीक व्यक्तिमत्वा कडेन थेट संपर्क सादपाची, तेच बरोबर राष्ट्राचो फुडार घडोवपा खातीर आपले विचार मांडपाची संद दिता. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेन आपल्या 2 उपग्रहांक गोदी करचे पयलीं स्पेडएक्स कार्यावळी खाला स्थिर करपाच्या मळार म्हत्वाची प्रगती केल्या. चेजर आनी टार्गेट उपग्रहांक परतून सुरक्षीत अंतराचेर व्हरचे पयलीं 3 मीटर अंतराचेर हाडपाक तांकां येस मेळ्ळें. उपग्रहांतल्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी घेतिल्ले फोटो इस्रोन शेअर केल्यात. माहिती विश्लेशण केल्या उपरांतच गोदी प्रक्रिया करतले अशें भारतीय अंतरिक्ष एजन्सींतल्यान ट्विट केलां. अमेरिका, रशिया आनी चीना उपरांत हो पराक्रम साध्य करपी भारत 4थो देश आसतलो. इस्रोन विकसीत केल्ली देशी भारतीय डॉकिंग पद्दत येसस्वी जाल्यार इस्रोक आपल्या प्रस्तावीत भारतीय अंतराळ स्टेशनाचेर काम करपाक आनी चंद्रयान 4 मिशन पुराय करपाक प्रेरणा मेळटली. दर वर्सा 12 जानेवारीक व्हड आध्यात्मीक तत्वगिन्यानी आनी विचारवंत फुडारी स्वामी विवेकानंद हांच्या यादीन राष्ट्रीय युवा दीस मनयतात. ताचे प्रेरणादायक जिवीत आनी सशक्त करपी संदेश तरणाट्यांक तांच्या सपनांचे संवर्धन करपाक, तांची उर्जा मेकळी सोडपाक आनी तांच्या कल्पिल्ल्या आदर्शांक आकार दिवपाचे आवाहन करता. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आनी प्रधानमंत्री हांणी स्वामी विवेकानंदांच्या जल्मदिसा निमतान तांकां आर्गां ओपली. अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती म्हणून वेचून आयिल्ले डॉनाल्ड ट्रम्प हांच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्यांत भारताचे विदेशी वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतले. हो सुवाळो ह्या महिन्याच्या 20 तारखेक जातलो. ह्या भेटी वेळार डॉ जयशंकर प्रशासनाचे प्रतिनिधी आनी कार्यावळीक हाजीर आशिल्ल्या हेर मानेस्तां कडेन बसका घेतले. केंद्रीय नुस्तेमारी, पशुपालन आनी दुग्ध मंत्री राजीव रंजन सिंग फाल्यां पुण्यांत भव्य उद्देजकता विकास परिशदेचें उक्तावण करतले. ह्या वेळार सिंग 545 कोटी रुपया परस चड मोलाच्या 40 पशुधन प्रकल्पांचें उक्तावण करतले. पशुधन क्षेत्राची तांक वाडोवपा खातीर धोरण निर्माते, महासंघ, सहकारी संस्था, उद्देगीक संघटना, उद्देजक आनी वित्तीय संस्था एकठांय हाडप हो ह्या परिशदेचो हेत. तशेंच ह्या क्षेत्रा खातीर वाड उत्प्रेरक करपा खातीर आव्हानां आनी उपायांचेर चर्चा करपाक आनी उद्देजकतेक चालना दिवपाक भागदारांक ही परिशद एक माची दितली. छत्तीसगडांत आयज सुरक्षा दळा कडेन जाल्ल्या चकमकींत 3 माओवाद्यांक मरण आयलें. बिजापूर जिल्ल्यांतल्या नॅशनल पार्क वाठारांत माओवाद्यांच्या हाजिरी विशीं गुप्तचर माहिती मेळ्ळ्या उपरांत सुरक्षा दळाच्या संयुक्त पंगडाची सोद कारवाय सुरू आशिल्ली. ह्या कारवाये वेळार आयज सकाळीं बंदूक झुजांत 3 माओवादी मेले. सुरक्षा दळाक थंयच्यान स्वयंचलीत शस्त्रासयत व्हडा प्रमाणांत शस्त्रां आनी दारुगुळो मेळ्ळा. ह्या वाठारांत आजून सोद कारवाय चालू आसा. भावार्थ आनी मनीसपणाचो सगळ्यांत व्हडलो संगम म्हळ्यार महाकुंभ फाल्यां उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराजांत सुरू जातलो. महाकुंभाक हाजूर रावपा खातीर लोक व्हडा प्रमाणांत शारांत पावपाक लागल्यात. संस्कृती मंत्रालयान प्रयागराजांत कलाग्राम तयार केला, जातून देशाची गिरेस्त आनी दोलायमान संस्कृताय दाखयतले. केंद्रीय संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आयज सांज वेळार कलाग्रामाचे उक्तावण करतले. भारताच्या बायलां हॉकी लिगांत आयज सांज वेळार रांचीन जावपी सर्तीच्या सुरवातीच्या खेळांत दिल्ली SG पायपर्स ओडिशा वॉरियर्स आड खेळटले. मॅच रातच्या 8:40 सुरू जातली. भारताच्या बायला हॉकी लीगाचे पहिले आवृत्तींत दिल्ली एस टी पायपर्स, ओडिशा वॉरियर्स, श्राची रा बेंगाल टायगर्स आणि सुरमा हॉकी क्लब असे 4 पंगड असतले. 15 दिसांचा लीग टप्पो 24 मेरेन चलतलो आणि फायनल 26 जावपाची असा. दरेक पंगड हेर पंगडा आड 2 फावटी खेळटलो. रांचीत 11 खेळ जातले, जाल्यार 2 खेळ रेरकेला हांगच्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमांत जातले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं परत आयकात राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळीं 8:40 तो मेरेन नमस्कार.